नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलेल्या भावना आणि भारत अमेरिका यांच्यातल्या संबंधांबद्दल सकारात्मक कृतज्ञता व्यक्त केली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात अत्यंत सकारात्मक आणि भविष्याभिमुख व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचं ते म्हणाले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानंही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केलेल्या भावना आणि उभय राष्ट्रांच्या संबंधांबद्दलच्या वक्तव्याचं स्वागत केलं आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात सर्वसमावेशक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी असून ती अत्यंत सकारात्मक आणि भविष्याचा वेध घेणारी आहे, असंही परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रात्री वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांशी बोलताना भारत आणि अमेरिकेचं विशेष नातं असून दोन्ही देशांमधील संबंधांबद्दल काळजी करण्याचं कारण नाही असं म्हटलं. तसंच नरेंद्र मोदी हे एक महान पंतप्रधान असून ते नेहमी मित्र राहतील असं भाष्य ट्रम्प यांनी केलं. या पार्श्वभूमीवर भारताकडून ही सकारात्मक प्रतिक्रिया आली आहे. देशभरातील निवडणूक प्रक्रियांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं येत्या 10 सप्टेंबरला एक बैठक बोलावली आहे. देशातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना या महत्वपूर्ण बैठकीला बोलावण्यात आलं आहे. राज्यात 10 दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज अनंत चतुर्दशीला सांगता होत असून गणरायाला मनोभावे निरोप दिला जात आहे. मुंबई, पुणे, मराठवाड्यासह इतर सर्व शहरांमध्ये सार्वजनिक तसंच घरगुती गणपतींचं विसर्जन सुरू आहे. दरम्यान पुण्यात मानाचा पहिला कसबा गणपती यास पुष्पहार अर्पण करून भव्य वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. या मिरवणुकीत केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रकांत पाटील सहभागी झाले आहेत. मुंबईचे मुख्य आकर्षण असलेल्या लालबागचा राजा मंडळाच्या गणेश मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीला काही वेळापूर्वीच सुरुवात झाली आहे. गणेश मूर्ती आणि विसर्जन सोहळ्याचं भव्य रूप डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवण्यासाठी राज्याच्या विसर्जन मिरवणूक मार्गावर भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं घरगुती गणपती विसर्जनास सुरुवात झाली आहे. धुळ्यातही सकाळपासूनच पांझरा नदी गणपती विसर्जनासाठी भाविक गर्दी करत आहेत. नदीवर 11 ठिकाणी गणेशमूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. जालना शहरात महानगरपालिकेच्या वतीनं गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडूनही विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. यावर्षी प्रथमच महानगरपालिकेनं पर्यावरणपूरक गणपती विसर्जनासाठी मोती तलावाच्या पश्चिम बाजूला सुमारे 19 कोटी रुपयांचा निधी खर्च करून छत्रपती संभाजी महाराज विसर्जन कुंडाची निर्मिती केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 36,505 घरगुती आणि 61 सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जाणार आहे. जिल्हा प्रशासनानं या अनुषंगानं चोख व्यवस्था केली आहे. मांडवी किनारी नगर परिषदेनं विशेष व्यवस्था केली असून निर्माल्य कलशही ठेवले आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील सर्व तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला पूर्णतः बंदी घालण्यात आली असून शहरातील प्रमुख तलावांचे परिसर तसंच अन्य 216 ठिकाणी 4,419 कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चोख बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तेलंगणातील हैदराबादमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी हैदराबाद आणि सिकंदराबादमध्ये जवळपास 30,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मुख्य विसर्जन सोहळा हुसेन सागर तलावावर होणार आहे. गणेश चतुर्थी उत्सव मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. हे लक्षात घेता आज सकाळी 6 वाजेपासून सर्व दारू दुकानं, बार, रेस्टॉरंट 24 तास बंद राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. प्रतिकूल हवामान आणि सुरक्षेच्या कारणास्तव माता वैष्णो देवी यात्रा आज सलग 12व्या दिवशीही बंद आहे. गेल्या काही दिवसातील मुसळधार पावसामुळे त्रिकुटा पर्वतरांगांमध्ये भूस्खलन आणि रस्त्यात अडथळे निर्माण झाले असून यात्रेकरूंकरता मार्ग असुरक्षित असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. भारताच्या परकीय चलन साठ्यात 3.51 अब्ज डॉलर्सची वाढ होऊन तो 694.20 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे. 29 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेच्या साप्ताहिक सांख्यिकी प्रकाशनानुसार हा साठा सुमारे 583.90 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. केंद्र आणि राज्यांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेनं जीएसटीत सुधारणा आणि दर कपात केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केलं आहे. जीएसटीतील बदल आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी करण्याचा केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय आहे. यामुळे सामान्य माणसाचं राहणीमान सुधारेल, बाजारपेठेतील मागणी वाढून अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळेल, याचा लहान व्यावसायिकांना फायदा होईल, असं पवार यांनी सामाजिक माध्यमांवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10